आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार। एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा होणार। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातली सुनावणी स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। बिहारमध्ये अशोकधाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी। आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं दिली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या। विकसित भारताच्या उद्दिष्टाला आकार देण्याचं काम बँकांमार्फत होणार असून ही समिती त्या दृष्टीनं सुधारणा सुचवेल असं त्या म्हणाल्या।
On the basis of a well-researched set of documents which have been shared with you in advance, will hopefully provide that substantive meat for the committee to also look at. So the committee would probably have that material before them, even as they deliberate. And even as they deliberate to give us their thoughts and also the recommendations, which will help us to clearly understand where the committee wants India to go towards Vikasit Bharat, and in that, the role of banks.
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत भाग घेत आहेत। ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक उद्या भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होईल। शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही प्राधान्य क्षेत्र भारतानं निश्चित केली आहेत, असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं सांगितलं। या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात होणार आहे। UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे। येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची, तर दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल। समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात होईल। या परीक्षांची उत्तरसूची काल NTA प्रकाशित केली होती। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिले आहेत। या प्रकरणी CBI किंवा सक्तवसुली संचालनालयाने कोणताही अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर करू नये असं न्यायालयानं सांगितलं। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी राहुल गांधी यांची याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे। त्यावर न्यायालयानं प्रतिवादी पक्षकारासह CBI आणि ED नोटिसा बजावल्या आहेत। सिक्कीममध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करताना 2002 हे आधार वर्ष ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे। सिक्कीमीज मूल निवासी सुरक्षा संघ या स्थानिक स्वयंसेवी संघटनेनं 1993 हे आधारवर्ष पुनरीक्षणासाठी ठरवण्याचे निर्देश याचिकेद्वारे मागितले होते. मात्र एकदा पुनरीक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्येच आधारवर्ष बदलता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राज्य सरकारनं चर्चा सुरू केली आहे. 6 विद्यार्थी आंदोलकांनी उपोषण सुरू केल्याला आज 24 दिवस झाले. आज दुपारी 2 वाजता राज्य सरकारशी चर्चा होणार असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीनं वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिरावर आज झालेल्या चेंगराचंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. श्रावण सोमवारच्या निमित्ताने जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब कोसळल्यानं त्यात वीज प्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळं गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांविषयी सहवेदना व्यक्त करून जखमींना बरं वाटावं अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसंच स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवार निमित्त तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. पहाटे 4:30 ही आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडबरोबर होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. BWF बॅडमिंटन जागतिक विजेतेपद स्पर्धेला नवी दिल्ली इथं सुरुवात झाली असून MR अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं दुहेरीतला पहिला सामना जिंकला आहे. PV सिंधू आयुष शेट्टी महिला दुहेरीची जोडी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचे सामने आज होणार आहेत. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या 3रा दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. मानव सुतारच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 5 बाद 146 धावा झाल्या होत्या. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बुढा अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. बिहारमध्ये अशोकधाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू. तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.